नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मध्य प्रदेश आनी राजस्थानाक भेट दिवन 17,600 कोटी रुपया परस चड मोलाचे जायते उदरगत प्रकल्प सुरू करतले. श्री मोदी मध्य प्रदेशातल्या जबलपुराक भेट दितले आनी थंय ते रस्तो, रेल्वे, गॅस पायपलायन, घरां आनी निवळ पिवपाच्या उदकासयत 12,600 कोटी रुपया परस चड मोलाच्या राष्ट्र उदरगत प्रकल्पांचे उक्तावण बुनयाद घालतले आनी समर्पित करतले. मध्य प्रदेशातल्या इंदौर हांगाच्या लाईट हाऊस प्रकल्पाचे उक्तावण जाल्ल्यान सगळ्यां खातीर घरां दिवपाची प्रधानमंत्र्याची नदर घटमूट जातली. वैयक्तीक घरगुती नळ जोडणी वरवी सुरक्षीत आनी फावो ते पिवपाचे उदक दिवपाची प्रधानमंत्र्याची दृष्टी साकार करपाच्या पावण्यार मंडला, जबलपूर आनी डिंडोरी जिल्ह्यातल्या 2,350 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या जलजीवन मिशन प्रकल्पांचो बुनयादी फातर बसयतले. तशेंच श्री मोदी मध्य प्रदेशातल्या रस्त्यांची मुळावी बांदावळ सुदारपा खातीर 4,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या प्रकल्पांक बुनयाद घालतले आनी राष्ट्राक समर्पित करतले. प्रधानमंत्री 1,850 कोटी रुपया परस चड मोलाचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले. ह्या प्रकल्पांक लागून मध्य प्रदेशातली रेल्वे मुळावी बांदावळ सुदारतली आनी राज्यातल्या वेपार आनी पर्यटकांक फायदो जातलो. सरकारान उज्ज्वला येवजणेच्या लावार्थ्यांखातीर दर सिलिंडराक एलपीजी अनुदान 100 रुपया वाडयला. काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना आनी प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर हांणी अशें सांगले. केंद्रीय मंत्रीमंडळान एलपीजी अनुदान वाडोवपाची मान्यताय दिला. सध्याच्या दर सिलिंडराक 200 रुपया आशिल्ल्या लावार्थ्या खातीर 300 रुपया मेरेन वाडयल्या अशें प्रधानमंत्री उज्ज्वला येवजणे खाल्या कळीत केला. गोयात बरीशी शेतकी जमीन पडींक आसा. ही जमीन परत एकदा पिकावळी वरवी हाडपाची मोख गोंय सरकारान दवरला. नाशणे, भात, भाज्यो तशेंच हेर उत्पादन शेतकऱ्यांनी घेवन स्वताक उत्पन्न करपाचे असो उलो शेतकी मंत्री रवी नायक हांणी मारला. मिलेट्स पौष्टीक आसता, ते भलायकी बरी दवरता, ताका लागून लोकांनी नाशणे खावचे. ते जण एकल्याक शेतकऱ्यांनी ताज्यो पिकावळी घेवन जतनाय घेवची अशी मंत्री नायक हांणी सांगले. हे करतना गोंय सरकारच्या शेतकी येवजणेचो लाभ शेतकऱ्यांनी घेवचे अशें तांणी मुखार म्हळे. पणजे दोनपावला राजभवनातल्या दरबार सभाघरात शेतकी खात्यान काल मिलेट महोत्सवाचे आयोजन केले. नाचणे रोवपाक गोंयच्या शेतकऱ्यांनी मुखार सरचे अशें आव्हान ह्या वेळार शेतकी खात्यान ह्या कार्यावळीक हाजीर आशिल्ल्या शेतकऱ्यांक केले. ह्या वेळार मोटे धान्य रोवन शेतकऱ्यांक कशे तरेन बरे उत्पन्न मेळो येता, मोटे धान्य कशे पौष्टीक आनी हेर म्हत्वाच्या मुद्द्याविशी शेती तज्ञांनी मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल पणजे महापालिकेच्या नव्या इमारतीच्या बांदकामाचो बुनयादी फातर बसयलो. पुजा करून बुनयादी फातर बसोवपाची कार्यावळ जाली. पणजे महापालिकेची इमारत जीर्ण जाल्ल्या कारणान नवी इमारत बांदपाचो निर्णय सरकारान घेतला. ह्या नव्या इमारतीक अंडरग्राउंड पार्कींग तशेंच ऑन ग्राउंड पार्कींग, महामालिकाचे प्रशासन तशेंच महापालिकेच्या वेव्हाराची हेर कार्यालयात जातली. गोंय साधन सुविधा उदरगत महामंडळ हे बांदकाम करतले अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिला. 14,764 मीटर जागेत येवपी ह्या इमारतीत 4 माळे आसतले. 75 कोटी रुपया खर्च करून ही इमारत बांदतले अशें तांच्यांनी मुखार सांगले. कला अकादमीची अंदूची मराठी अ गट नाट्य सर्त नोव्हेंबराच्या 3र्या सप्तकाक सुरू जातली. साखळे रवींद्र भवन सभाघरात ही सर्त जातली अशें कला अकादमीन कळीत केला. सर्तीत वांटो घेवपाक सोदपी सगळ्या नोंदणीकृत संस्थांनी 11 ऑक्टोबर मेरेन अर्ज सादर करचे पडटले. नाटक सर्तीचे नेम आनी अटी थारायिल्ल्या प्रवेशिका वांगडाच पाटो पणजेच्या पोरण्या सचिवालयाच्या आदिलशाह पॅलसांतल्या कला अकादमीच्या येवकार कक्षांत उपलब्ध आसा. इत्सूक नाट्य संस्थांनी 100 रुपया प्रवेशिका वांगडा प्रवेश सादर करचो पडटलो. 500 रुपया प्रवेशिका अदीक 5,000 रुपया डेपोजीट म्हणून अकादमीक 5,500 रुपया फारीक करचे पडटा. 1860 संस्था नोंदणी कायद्याखाला आनी नूतनीकरण केल्ल्या संस्थांकच ह्या सर्तीत वांटो घेवपाक मेळटलो. अर्ज सादर करतना दरेक संस्थेन आपल्या संस्थेच्या नोंदणी वा नूतनीकरणाची स्वता प्रमाणीत प्रत संस्थेच्या बँक खात्या तपशीला वांगडा जोडप सक्तीचे आसा अशें कला अकादमीन कळीत केला आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.